ವೀನಾಮುಪಮಸ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಾನ ಶೃಣ್ವನ್ನೋತಿ ಸೇದಸಾದನಂ ಓಂ ಮಹಾಗಣಪತಯೇ ನಮಃ ಪ್ರಣೋದೇವೀ ಸರಸ್ವತೀ ವಾದೇವಿರ್ವಾದಿನೀಮತಿ ಧೀನಾಮಭಿದ್ರವತು ಸರಂ ಸರಸ್ವತೀ ನಮಃ ಓಂ ವೇದೋ ವೇದವಿದವ್ಯಂಗೋ ವೇದಾಂಗೋ ವೇದವಿಕವಿಃ ಲೋಕಾಧ್ಯಕ್ಷಸುರಾಧ್ಯಕ್ಷೋ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷಕೃತಾಕೃತಃ ವೇದವ್ಯಾಸಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಸಮೇತ್ಯಾಗುಂಸೋ ಭಾಗ್ಯಂತನೋ ಅಗ್ನೇರಣವ್ರತಾಭೋತ್ವಾಸನ್ನಕ್ಷೇಸುಭೃತಾಯಕಂ ಸುಪ್ರಜಸಸ್ತ್ವಾಭಯಕಂ ಸುಪತ್ನೀರುಪಸೇನಿಮಾ ಅಗ್ನೇತಪತ್ನಲಂಬನಮದಪ್ದಾಸೋಲಾಭ್ಯಂ ಇಮಂ ವಿಶ್ಯಾಮಿ ವರುಣಸ್ಯ ಪಾಸಂಯಮಭತ್ನೀತ ವಿದಾಸುಕೇತಃ ಧಾತುಶ್ಚ ಯೋನೋ ಸುಕೃತಸ್ಯ ಲೋಕೇ ಯೋನಂ ಮೇ ಸಹ ಪದ್ಯಾಕರೋಮಿ ಸಮಾಯುಷಾ ಸಂಪ್ರಜಯಾ ಸಮಗ್ನೇ ವರ್ಚಸಾ ಪುನಃ ಸಂಪತ್ನಿ ಪತ್ಯಾಹಂ ಗಚ್ಛೇ ಸಮಾತ್ಮನುವಾ ಮಮ ಆಶಾಸಾನಾಸೋ ಮನಸಮಿತ್ಯಾಹ ಮೇಧ್ಯಾದೇವೈನಾಂ ಕೇವಲೇಂ ಕೃತ್ವಾ ಆಶಿಷಾ ಸಮರ್ಧಯತೆ ಅಗ್ನೇರನವ್ರತಾ ಭೂತ್ವಾ ಸನ್ನಹ್ಯೇ ಸುಕೃತಾಯ ಕಮಿತ್ಯಾಹ ಏತದ್ವೈ ಪತ್ನಿಯೈ ವ್ರತೋಪನಯನಂ ತೇನೈವೈನಾಂ ವ್ರತಮುಪನಯತಿ ತಸ್ಮಾದಾಹೋ ಯಚ್ಚೈವಂ ವೇದ ಯಚ್ಚನ ಯೋಕ್ತ್ರಮೇವ ಯುತೇ ಯಮಂ ವಾಸ್ತೇ ತಸ್ಯಾಮುಷ್ಮಿನ್ ಲೋಕೇ ಭವತಿ ಯೋಕ್ತ್ರೇಣ ಯದ್ಯೋಕ್ತ್ರಂ ಸಯೋಗಃ ಯದಾಸ್ತೇ ಸಕ್ಷೇಮಃ ಯೋಗಕ್ಷೇಮಸ್ಯ ಕೃತ್ಯೈ ಯುಕ್ತಂ ಕ್ರಿಯಾತ ಆಸಿಯಾತಿ ಆಶಿಷ ಸಮರ್ಧ್ಯೈ ಗ್ರಂಥಿಂ ಗ್ರಥ್ನಾದಿ ಆಶಿಷ ಏವಾಸ್ಯಾಂ ಪರಿಗೃಹ್ಣಾತಿ ಪುಮಾನ್ ವೈ ಗ್ರಂಥಿಃ ಸ್ತ್ರೀಪತ್ನೀ ತನ್ಮಿಥುನ ಮಿಥುನಮೇವಾಸ್ಯ ತದ್ಯಜ್ಞೆ ಕರೋತಿ ಪ್ರಜನನಾಯ ರಜಾಯತೆ ಪ್ರಜಯಾ ಪಶುಭ್ಯಜಮಾನಃ ಸಂಪಶ್ಯಾಮಿ ಪ್ರಜಾಹಮಿಡ ಪ್ರಜಸೋ ಮಾನವೀ ಸರ್ವಾ ಭವಂತು ನೋ ಗೃಹೇ ಅಂಹಸ್ತಾಂಭೋ ಭಕ್ಷೀಯ ಮಹಸ್ತಮಹೋ ವೋ ಭಕ್ಷೀಯ ಸಹಸ್ತ ಸಹೋ ವೋ ಭಕ್ಷೀಯೋರ್ಜಸ್ತೋರ್ಜಂ ವೋ ಭಕ್ಷೀಯ ದೇವತೇ ಸ್ವಮಸ್ಮಿನ್ ಲೋಕೇಸ್ಮಿನ್ ಕೋಷ್ಟೇಸ್ಮಿನ್ ಕ್ಷಯೇಸ್ಮಿನ್ ಯೋ ನಾಭಿಹೈವ ಸ್ತೇ ಮಾ ಭಗಾತ ಬಹ್ವೇರ್ಮೇ ಭೂಯಾಸ್ತತಗೋ हितासि विश्वरूपी वामोर्जा विशादौ पत्ये नारायस्कोषेण सहस्रकोषं पुष्यासं मयि होरायश्रयन्ता उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तर्धिया वयम् नमो भरन्तये मसि राजन्तमद्धराणां गोपामृतस्य दिदिविम् वर्धमानग्रस्वेदमे सनपिते वसूनवेग्ने रूपाय नो भव सतस्वानस्वस्तये आग्ने त्वन्नो अन्तमः उतत्राता शिवो भवरुध्यः तन्त्वा चोचेष्टदिवः सुम्नाय सूनमीमहे सखिभ्यः वसुरग्निर्वसुश्रवाः अच्छानक्षिद्युमत्तमोरयिन्दाः ऊर्जा वः पश्याम्योर्जा वा पश्यत रायस्कोषेण वः पश्यामि रायस्कोषेण मा पश्यतेडास्तमधुकृतस्यो नामाभिहरे रामदः सहस्रकोशं वपुष्यासं मयि भोराय श्रयन्ताम् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् सोमानग्रस्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते अक्षीवन्तं य ओषिजम् कदाचनस्तरीरसिनेन्द्रसस्यसि धाशुषे उपोपेन्नु मघवन्नो ययिन्नु देदानन् देवस्य पृच्छते परित्वाग्ने पुरं भयं विप्रगुं सस्य धीमहि दृषद्वर्णं दिवे दिवे भेत्तारं भङ्गुरावता अग्ने गृहपते सुगृहपतिरहं त्वया गृहपतिना भूयासगुं सुगृहपतिर्मया त्व गृहपतिना भूयास्तसगुं माशिषमाशासेतवे ज्योतिष्मतीं तामाशिषमाशासेमोष्मै ज्योतिष्मती अग्निहोत्रञ्जुः दियदेव किञ्च यजमानः स्वस्वन्तस्येव तद्रेत सिञ्चति प्रजनने प्रजननं हि वा अग्निरथोषधीरन्तगता दहितास्ततो भूयसी प्रजायन्ते यस्सायञ्जुहोतिरेध एव तस्सिञ्चति प्रेव प्रातस्तनेन जनयति तद्रेत सिक्तन्नद्वष्ट्रा विकृतं प्रजायते यावच्छो वैरेतव सिक्तस्य त्वष्टारूपाणि विकरोति तावच्छो वै तत्र जायत एष वैदेव्यत्वष्टायो यजते बह्वीभिरुपतिष्ठते रेतस एव सिक्तस्य बहुशो रूपाणि विकरोति स प्रेम जायते स्वस्वो भूयान् भवति एव विद्वानग्निमुपतिष्ठते हर्देव नामासीद्रात्रिरसुराणां ते सुरायद्देवानां वित्तं वेद्यमासीत् तेन सह Trem pravishante devaina amanyantante pasyantagne iratri ragneya pajava imameva negrastha vamasanastuta pasun munarta syati tite ekmevastu vanchaye vyastuto ratriya adhya harave pasun nirarjate deva pasun vitva kamagamma kurvataya eva vitva nagnevo patetate pasuman bhavati
Aditya va asman loka daman loka mai soman loka dhatva punariman loka mabhyatya yatsaiman loka makartya mrityo rabhiven mrityo sanyuta ibhajyayan loka somanyate mameva adregrastava nitamatuta subhargan loka Gamayishati diko agnimasko sayena gastuta sumarga lokamagamayatya ye evam vidvanagnimo patittate suvargameva lokameti sarvamayuretya viva esho agni aro ye naam patittate yatha kadu vairya nabhya ruda kamayate tatha garo dinaktamo patittate narapratasagumi nattam vratani siddhyante sahasreya guscha papiya guscha sate jyotirva agnittamo ratriyate Naktamo patishtate yodhishimata mastaratyo paste yodhnirno pasteya Ityahur manushyayen vayyo harararityatainayyachati Sainvetamupaharshatyathako devanahararyachishyati Tasmanno pasteyotho kalvahodasishayvaikam Yajamano yajatayityesha kaluvai Ahitagne rasirya dagnimo patittate tasmado pasteya prajapate pasuna prajatate tritta ahoratre pravishanta chando viranva vindadya chando viru patittate svameva talanmichyati natatra kamyasiditya huyo haraharo patittate iriyo va agnim pratyango patittate pratyena moshadhiya param vishram prajaya pasubhirvedika vatiryangivo patittate Nam pradyoshadina vishman prajaya pasubhireti
Parishahande vayajyaya prajavan bhoya sannarasagum sasyahande vayajyaya pashuman bhoya tanagne svetakrito hande vayajyaya yushman yajnera pratishtan gameyam agne ramujyati mano jesatum samasyam ujyati mano jesam agne Mujjati mano jeta magni shomayo raha Mujjati mano jeta mindra agniyo raha Mujjati mano jeta mindra syaham Mujjati mano jeta mahendra syaham Mujjati mano jeta magne svetta kritoha Mujjati mano jeta vajasya ma prasaveno agra ग्रभीत अथा सपद्मागुम् इन्द्रो मेणि ग्राभेणाधरागुम् मकः उद्ग्रापम् च निग्रापम् च ब्रह्मदेवा अभिवृधन् अथा सपद्मानिन्द्राग्निमेषु चीनाव्यस्य साम् एमाग्मन्नाशिषो दोहकामैन्द्रवन्तो वनामहे दुःक्षीमहि प्रजामिषम् रोहितेन त्वाग्निर्देवताङ्गमयतो हरिभ्यान्द्रेन्द्रो देवताङ्गमयत्वेतसेन त्वा सूर्यो देवताङ्गमयतु विते पुञ्जामिरसनाभिरश्मीन्वियो त्वायानि परिचर्तनानि भगतादस्मासद्रवेण यच्छ भद्रम् प्रणोऽब्रूदाद्वागदा देवतासो विष्णो संयोरहन् देव यज्ञया यज्ञेन प्रतिष्ठाङ्गमे यजुम् सोमस्याहम् देव यज्ञया सुरेतारेतो दिशि यस्त्वष्टुरहन् देव यज्ञया पशूनागुम् रूपम् उषेयम् देवानाम् पत्नीरग्ने ग्रहपतिर्यज्ञस्य मिथुन तयोरहन् देव यज्ञया मिथुनेन प्रभूयासं वेदो विवित्तिरति विदेय कर्मासि करुणमसि क्रियासगुं समिरसि सनिलासि सनेयं धृतवन्तङ्गुलादिनगुं रायस्पोषगुं सहस्रिणं वेदो ददातु दाजिनम्। आशास्ते यजमानोऽसौ आयुरास्ते सुप्रजास्त्वमासास्ते सकातमनस्यामासास्ते उत्तरान् देवयज्ञामासास्ते भूयो हविष्करणमासास्ते दिव्यन्तामासास्ते विश्वम् प्रियमासास्ते यदनेन हविषासास्ते तदस्यात्त्वदध्यात् तदस्मै देवारासन्ता तदग्निर्देवो देवेभ्यो वनते वयमग्नेर्मानुषाः इष्टम् च वीतम् च उभे च नोद्या वा पृथिवीमासस्पाताम् इह गतिर्वामसैतम् च नमो देवेभ्यः तच्छञ्योरावृणीमहे गातुम् यज्ञाय गातुम् यज्ञपतये देवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे सञ्चतुष्पदे अत्रिदधातोर्वाय प्रजाम् पुत्रकामाय सरिणि च नो मन्यत निर्वीर्यस्थिखिलो यातयामास स एतम् चतुर्रात्रमपश्यत्तमाहरत्तेनायजततो मि तस्य चत्वारो वीरा आजायन्त सुतासोद्गातास्त्वद्यर्यो सुशलेयो य एवम् विद्वागुंशतो रात्रेण य यजतास्य चत्वारो वीरा जायन्ते सुहतासो द्वाधा स्वध्वर्यसुषभे यो ये चतुर्दिकुंसा पवमाना ब्रह्मवर्चसन्तत् उद्यन्यस्तोमा श्रीस्वात्रिग्रद्धा देवं यजमानं चत्वारि वीर्याणि नोपानमन्ते इन्द्रियं ब्रह्मवर्चसमन्ना जगुंस एतागच्चतुरश्चतुष्टोमा
सोमानपश्यन्तानाहरत्तैरयजततेज एव प्रथमेनावरुन्धेन्द्रियम् द्वितीयेन ब्रह्मवर्चसम् तृतीयेनान्नाद्यम् चतुर्थेन एवम् विद्वागच्छतुरश्चतुष्टोमा सोमानहारदितैर्यजते तेज एव प्रथमेनावरुन्धेन्द्रियम् द्वितीयेन ब्रह्मवर्चसं तृतीयेनान्नाद्य चतुर्थेन यामेवाद्रिरृद्धिमार्न तामेव यजमानरुध्नोति
ऋतभो वे प्रजा कामा प्रजान्नामिन्दन्त ते कामयन्त प्रजागं सृजेमहे प्रजामवरुन्धीमहे प्रजान्विन्देमहे प्रजामन्त्रश्यामेति स एकमेकादशरात्रमपश्यन्तमाहरन्तेन यजन्त ततो वैदे प्रजामवरुन्धत
सृजन्त
प्रजामवरुन्धत प्रजान्विन्दन्त प्रजावन्तो भवन्तर्तवो भवन्तलार्तवानाम् र्तवर्तलतूनां वा एते पुत्रात्तस्मात् आर्तवा उच्यन्ते य एवं विद्वांस एकादश रात्रमसते मासते प्रजामेव सृजन्ते प्रजामवरुन्धते प्रजाभिन्दन्ते प्रजावन्तो भवन्ति ज्योतिरतिरात्रो भवति ज्योतिरेव पुरस्ता धत्ते स्वर्गस्य लोकस्यानुख्याति पृथ्यष्टडः भवति षड्वारुदलभ षट् पृष्ठानि पृष्ठेरेवर्तु नन्वा ोऽन्त्रुतुभि संवत्सरन्ते संवत्सर एव प्रतिष्ठन्ति चतुर्विपुंसो भवति चतुर्विपुंसत्यक्षरागायत्री यत्रम् ब्रह्मवर्चसं गायत्र्यामेव ब्रह्मवर्चसे प्रतिष्ठन्ति चतुश्चत्वारिपुंस भवति चतुश्चत्वारिपुंसत्यक्षरात्रिष्टगेन्द्रियम् तृष्टभ्येवेन्द्रिये प्रतिष्ठन् चष्टा चत्वारिपुंस भवत्यष्टा चत्वारिपुंसदक्षरा जगति जागता पशवो जगत्या एव पशुः प्रतिष्ठन्त्येकादश रात्रो भवति पञ्चवार्तवार्तव पञ्चत्वस्येवार्तवेषु संवत्सरे प्रतिष्ठाय प्रजामवर्धतेति रात्रा भवितो भवतः प्रजायै परिगृह्यै यस्त्वा हृदाकीर्णामन्यमानो मर्त्यं मर्त्यो जोहविनि जातवेदो यशो अस्मासु देहि प्रजाभिरग्ने अमृतत्वमस्याम् यस्मे त्वं सुकृते जातवेद उलोकमग्ने तृणवस्यो न अश्विन घुंस पुत्रिणं वीरवन्तं गोमन्तकं रयिं नशते स्वस्ति त्वे सुपुत्र स भवो वृत्रं कामकातयः न त्वामिन्द्र रुद्रातिरिच्यते उक्त उक्ते सोममिन्द्रम् ममादधीते नीते मदवान
सुदासः
यदेकम् सवाद पितरन्न पुत्रा समानरक्षावसे
हवन्ते
आता ददात नो रैमीषा नो जगतस्पतिः
स न
पूर्णेन भावनत दाता प्रजाया उदराय ईशे धाते रङ्गेश्वम् भुवनञ्जान दाता पुत्रं यजमानाय दाता तस्माहु हव्यं कृतवद्विधेम दाता ददात नो रयिं प्राजीं जीवातुमक्षिता वयं देवस्य धीमहि सुमतिं सत्यराधवः दाता ददातु दाशुषेवसो ने प्रजाकामाय भीढुषे दुरोणे तस्मै देवा अमृता संव्ययन्ता विनिषे देवासो अदिति स्वजोषा राकामहगं सुहवागं सुष्टुति हुवे शृणोतु न सुभगा बोधदुग्मना सेव्यत्तपस्योच्याच्छिच्यमानया ददातु वीरगुं सतदाय मुद्यम् यास्ते राकेतु मदयस्तुपेशसो याभिर्ददासि दाशुषेवसूनि ताभिर्नो अद्य सुमना उपागै सत्र पोषगं सुभगेरराणा गर्भं धत्ते धत्ते गर्भं गर्भं धत्ते सा सा धत्ते गर्भं गर्भं धत्ते सा धत्ते धत्ते सा प्रजा प्रजागं सा धत्ते धत्ते सा प्रजा सा प्रजा प्रजागं सा प्रजां पशून् पशून् प्रजागं सा प्रजां पशून् प्रजां पशून् पशून् प्रजां प्रजां पशून् यजमानाय यजमानाय पशून् प्रजां प्रजां पशून् यजमानाय प्रजामिति प्राजा पशोन् यजमानाय यजमानाय पशोन् पशोन् यजमानाय प्रयजमानाय पशोन् पशोन् यजमानाय यजमानाय प्रजनयत् जनयति प्रयजमानाय यजमानाय प्रजनयति प्रजनयति जनयति प्रजनयति जनयतीति जनयति पश्यति पुत्रं पश्यति पौत्रं प्रजया पशुभिर्मिथुनैर्जायते ॐ शान्ति 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 हरि ओम्।